आतील तुला देतूस पण राहतील तुला देतूस पण तुलाच याद मी करना ये मना दिल नी मन नी तूच धड़कन तुनावर प्यार धरना ये मना दिल नी मन नी तूच धड़कन तुनावर प्यार धरना ये तुना शेत नखरा बारी तू दिस सदस काय परी तुला नागी नागतच बाल तुला डोयात साशी गारी तुझी नजर मी करिये जादू तुझी नजर मी करिये जादू तुला मागे मागे फिरना ये मना दिल नी मन नी तू सत धड़कन तुनावर प्यार करना ये मना दिल नी मन नी तू सत धड़कन तुनावर प्यार करना ये प्यार मावेनू पागल मना दिल करा तू घायल यड़ा कर ये रानी मला तुनी पाये नी चंदन पायल तुना प्यार मावेनू पागल मना दिल करा तू घायल यड़ा कर ये रानी मला तुनी पाये नी चंदन पायल तुना चेहरा दिसय हिरो निगत चेहरा दिसय हिरो निगत देखी देखी त्याला घुरना ये मना दिल नी मन नी तू सत धड़कन तुनावर प्यार धरना ये मना दिल नी मन नी तू सत धड़कन तुनावर प्यार करना ये बस तूच पाहिजे मला सात जन्म मी दे तुम्ही सात नको तोडी जाऊ ये मला मी विनंती कर देवला बस तूच पाहिजे मला सात जन्म मी दे तुम्ही सात नको तोडी जाऊ ये मला तू आकाशे मना मी दिवाना तुला वादाचे मना मी दिवाना तुला खर खर तुला सांगना ये मना दिल नी मन नी तू सत धड़कन तुनावर प्यार धरना ये मना दिल नी मन नी तू सत धड़कन तुनावर प्यार धरना ये रातिन तुला देतूस पण रातिन तुला देतूस पण तुला करना ये मना दिल नी मन नी तू सत धड़कन तुनावर प्यार करना ये मना दिल नी मन नी तू सत धड़कन तुनावर प्यार करना ये मना दिल नी मन नी तू सत धड़कन तुनावर प्यार करना ये
नमस्कार मित्रांनो तुम्ही तर आम्हाला ओळखतच असाल समानंदा देवकर मधुरजाई देवकर आणि मी विनोद कुमावत आज तुम्ही गाणं बघितलं आहे कसं झालंय काय झालंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो खूप खूप मेहनत घेतलेली आहे मला दादांनी डायरेक्शन दिलेलं आहे या गाण्यामध्ये, माधुरी ताई अभिनेत्री या गाण्यामध्ये, आणि स्वतः मी या गाण्यामध्ये काम केलेलं आहे. तर नक्की कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो, हे गाणं कसं झालंय, काय झालंय, कारण की खूप मेहनत घेतलेली आहे आम्ही. समाधान बोला.
नमस्कार मित्रांनो, दोघांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि असेच नवीन नवीन गाणे आम्ही बनवत राहू. तर प्लीज सर्वांनी सपोर्ट करा, धन्यवाद.
जय खानदेश मित्रांनो, तुम्ही आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल खूपच आभारी आहोत आम्ही तुमचे. आणि या पुढे पण तुम्ही असे सपोर्ट करत राहा, आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करत राहा, ही आमची इच्छा आहे. आणि पुढे पण आम्हाला सपोर्ट करत राहा, आमच्या चॅनलला गाणे बघायला विसरू नका. जय खानदेश.